Nada, eso no es cierto. आश्रम में धन अर्जन होता है, धन अर्जन होता है। ब्रह्मचारी आश्रम में विद्या अर्जन, अर्जन मुझे प्राप्ति, विद्या मुझे विद्या, विद्या अर्जन, विद्या प्राप्ति साकार पेड़। चार आश्रम आले हा, पहला आश्रम ब्रह्मचारी, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, कृष्ण म्हणाले भगवद्गीतेमध्ये। मी चार आश्रमाची, चार वर्णाची सृष्टी केली, चातुर्वर्ण्यम, वर्ण आणि आश्रम, चार वर्ण चार आश्रम। मया सृष्ट म्हणजे मी माझ्याद्वारे रचना झाली, मी रचना केली। आपल्या आयुष्याचे चार भाग करून चार भागाला चार नाव दिलेली आहेत, चार आश्रम आहे। तो पहिला आश्रम जो जीवनाचा आधार आहे, ब्रह्मचारी आश्रम। ब्रह्मचारी आश्रम जीवनाचा आधार किंवा जीवनाचा पाया, पाया जर मजबूत असेल तर मग मजबूत पायावरती आपण दणकट भिंती आणि त्या भिंतीचा प्रासाद बनवू शकतो। पण पायात जर कमजोर असेल, दळमळीत असेल, तर मग आयुष्याची जी इमारत आहे पहिला आश्रम महत्वाचा आहे, ब्रह्मचारी आश्रम। या आश्रमामध्ये ब्रह्मचारी काय करतो, ब्रह्मचारी गुरुकुले वसन धानतो गुरु हितम। श्रीमद भागवतच्या सातव्या स्कंदामध्ये बारावा अध्याय 7:12:1 नारद उवाच। साक्षात नारद मुनी या ब्रह्मचारी आश्रमाची व्याख्या करतात, ब्रह्मचारी आश्रमाचा परिचय देत आहेत किंवा ब्रह्मचार्याच्या कर्तव्याचं वर्णन करत आहेत, ब्रह्मचार्याकडून काय अपेक्षित आहे त्याची चर्चा नारद मुनी या अध्याय मध्ये करत असताना सुरुवातीलाच ते म्हणतात ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांतो गुरुहितम आचरण दासवनीचो गुरु सुदृढ सौहृदा. महत्वाचा श्लोक आहे. शिल प्रभुपादी या श्लोकाचं परत परत पुनरावृत्ती करत असत, आठवण करून देत असत ब्रह्मचार्यांना. नारद मुनी म्हणतात ब्रह्मचारी गुरुकुले वसन, वसन म्हणजे वास, निवास. ब्रह्मचारी निवास करतो, कुठे निवास करतो? गुरुकुले, गुरुकुलामध्ये. गुरुकुल गुरुचा आश्रम, गुरुकुल शाळा, गुरुकुल आश्रम, ब्रह्मचारी आश्रम. गुरुच्या आश्रमामध्ये ब्रह्मचारी राहत असत आणि आताही राहत आहेत. एकेकाळी प्रत्येक शाळा गुरुकुल शाळा होती. फक्त गुरुकुलच होती सर्वत्र. प्रत्येक विद्यार्थी गुरुकुल मध्ये जायचा. प्रत्येक मुलगा गुरुकुल मध्ये जात असे. आणि प्रत्येक जो शिक्षक असायचा तोही गुरुच असायचा. गुरु शिकवायचे. शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, वर्तन प्रदर्शक गुरु. या शाळेमध्ये अध्यापनाचं कार्य करायचे. पठन पाठन करणारे ब्राह्मण गुरु, सर्व प्रकारच्या विद्या शिकवायचे. माझी काय आवश्यकता? खऱ्या अर्थानं ते त्या शाळा विद्यालय असायची. विद्यालय फक्त नावच विद्यालय नाही, तर विद्या शिकवायचे गुरु. जर गुरुकुलामध्ये शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी विद्या अर्जन करायचे, विद्येचं अर्जन. राजविद्या राजगुह्यं पवित्रम इदं उत्तमं जल. कृष्ण म्हणतात त्या विद्येला, सारा विद्येचा राजा राजविद्या, राजगुह्यं गोपनीय विद्या, पवित्र विद्या गुरुजन शिकवायचे. ब्राह्मण शिकवायचे. आता कुठे कुठे तरी आहेत गुरुकुल. जसं मनुष्या नाम सहस्रेष्ठ आपण म्हणतो, हजारो मध्ये एखादा भगवंताकडे येतो, तसं हजारो गुरुकुल शाळेमध्ये एखादी कुठेतरी गुरुकुल शाळा शिल्लक आहे. पहले नहीं विद्या ही राइली नहीं, गुरु ये नाम खोटे खोटे राय ले ला शाळेमध्ये होतो त्यावेळी आमच्या शिक्षकांना आम्ही गुरुजी म्हणत असतो. हो गुरुजी, गुरुजी. आजकाल शहरामध्ये टीचर सर 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 आम्ही म्हणत असतो गुरुजी गुरुजी. ते फक्त नावाचेच गुरुजी होते. कधी ते गुरुजी आम्हाला सांगायचे बीडी घेऊन ये, ते चौकशी करायचं घरी कोंबडे आहेत का, अंडी घेऊन ये. असं नाव आहे कलियुग, त्या नावाचे गुरुजी पिल्लक आले. ब्रह्मचारी गुरुकुले वसन हा जो प्रकार, हे ब्रह्मचारी फक्त डे स्कूल मध्ये नाही जायचे, दिवसाय जायचे शाळेमध्ये परत यायचं घरी. ते ब्रह्मचारी गुरुच्या घरीच, गुरुचं घर म्हणजे आश्रम, आश्रममध्येच राहायचे. ब्रह्मचारी गुरुकुले वसन राहून काय करायचे, वसन दांतो, दांत म्हणजे इंद्रियावरती नियंत्रण करायला ते शिकायचे, त्यांना शिकवलं जात असे. ब्रह्मचार्य म्हणजे इंद्रिय, इंद्रियावरती संयम, इंद्रियावरती नियंत्रण जो करतो हा करण्याचाही अभ्यास करतो, जो विद्या शिकतो आणि मग त्या विद्येच त्यावरती अंमलबजावणी करतो. तर गुरुचे आश्रम वनामध्ये असायचे, जंगलामध्ये असायचे, गावाच्या शहराच्या पासून दूर असायचे, नदीच्या काठावरती असायचे, चंद्रभागेच्या काठावर. त्यामुळे ही इंद्रिय निग्रह, आता इंद्रियावरती संयम ठेवणं थोडं सोपं जायचं, सोपं जातं, सोपं होतं. इंद्रिया आणि इंद्रियार्थ अभ्यास अभ्यास ब्रह्मचारी करतात. इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियांना पाठ्यामध्ये ओढायचं किंवा दूर ठेवायचं. समजत जे दांतो जे म्हटलंय, वसन दांतो पुरोहितम, दांत म्हणजे इंद्रियावरती मनावरती मन जिंकणारा, इंद्रिय ज्यांनी जिंकलेली आहे, जिंकण्याचा अभ्यास जो करतो तो ब्रह्मचारी. या इंद्रियावरती नियंत्रणाचा अभ्यास आता संस्कृतचा अभ्यास किंवा वेदाध्ययन आहे, गीता भागवत करीति श्रवण अखंड चिंतन तो वाचे किती इंद्रिय आहेत माहिती आहेत ना शरीरामध्ये किती इंद्रिय आहेत ज्ञान इंद्रिय किती आहेत पाच ज्ञान इंद्रिय तर इंद्रियाचे पाच इंद्रियाचे किती विषय पाच विषय आहेत शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच विषय आहेत पाच इंद्रियाचे आश्रमामध्ये राहिल्यामुळं वनामध्ये राहिल्यामुळं आपण इंद्रियांच्या विषयापासून दूर राहतो ऐकायला बाहेरच्या गोष्टी ग्राम कथा आणि काही ते काही संगीत सिनेमा संगीत लाऊड स्पीकर राजनेते आणि भाषण ट्रॅफिक चा रहदारीचा आवाज साऊंडनी शब्दांनी भरलेलं जग नॉइज पोल्युशन एवढा आवाज या जगामध्ये एवढे शब्द या जगामध्ये शब्द फक्त बोलले जात नाही तर ते शब्द छापले जातात आम्हाला ऐकायचं नाही आम्हाला ऐकायचं नाही म्हणून आपण जिथे आवाज होते तिथून आपण दूर राहू शकतो पण मग काय करतात ते आवाज छापतात आणि पाठवून देतात आपल्यापर्यंत आपण कुठे आहे तिथेपर्यंत आजकाल तर आणखीच कठीण झालं पहिले फोन ही असायचे पण आजकाल कसे फोन झाले मोबाईल फोन झाले टॉयलेट मध्ये सुद्धा 10-15 वर्षापूर्वी लोक म्हणाले आय मीन द टॉयलेट किंवा त्यांना सांगा मी टॉयलेट मध्ये आहे आजकाल टॉयलेट मध्येच कॉन्व्हर्सेशन चालू या शब्दापासून दूर राहणं अधिक अधिक कठीण होतंय वनामध्ये फोन पोहोचतात दूर गावापासून शहरापासून रहदारीपासून दूर राहण्याचा उद्देश आश्रमामध्ये राहायचं म्हणजे दूर राहायचं जेणेकरून ते साऊंड्स ते शब्द भाषण ते संगीत आपणाला ऐकू येऊ नये ते ऐकू नाही आलं म्हणजे आपण आपण वाचलो त्या शब्दापासून ते इंद्रिय निग्रह सोपा व्हायचा त्या काळामध्ये पण या काळामध्ये ब्रह्मचाऱ्यांच्या समोर फार मोठे चॅलेंजेस आहेत चुनौती आहे आणि काय म्हणत हा शब्द धारा शब्द आए, स्पर्श आए, स्पर्श पासून दूर, शब्द स्पर्श रूपापासून दूर, विशेष करून ब्रह्मचारी स्त्रीच्या रूपापासून सावधान. ब्रह्मचारी आणि स्त्रीचा 36 आकडा स्त्री इकडे असेल तर मग ब्रह्मचारी तिकडे मग 36 आकडे असा काय 63 आकडा उलटा आहे समोरा समोरा 36 आकडा शब्दापासून रूपापासून गंधापासून गंध शब्द स्पर्श स्पर्शापासून गंध शब्द स्पर्श रूप रसापासून जगाचे जग रसाने भरलेलं आहे. वेगवेगळे रस जिव्हा शरीरामध्ये 5 इंद्रिय आहेत डोळ्यासाठी. डोळे आणि रूप याचा संबंध आहे. कान आणि शब्द, नाक आणि गंध, जीभ आणि रस, त्वचा आणि स्पर्श. तेव्हा ही विद्या हे शिकायला शिकतो ब्रह्मचारी. जगातल्या लोकांना हे माहिती नाही. त्यांना किती इंद्रिय आहेत म्हटलं तर कोणी इंद्रिय कशाला म्हणतात, किती आहेत संख्या तर जास्त नाही, फक्त 5 आहे. आणि ती इंद्रिय आपल्या बरोबरच आपण ठेवतो, जन्मल्यापासून आपल्या जवळच आहेत 5 इंद्रिय आपलीच आहेत, त्यांना वापरतोही आपण, पण सर्वांना माहिती नाही इंद्रिय म्हणायचं कशाला आणि किती आहेत इंद्रिय आणि कोणत्या इंद्रियाचा कोणत्या किंवा इंद्रिय इंद्रिय झाले विषय कशाला म्हणायचं. रसायन हा एक विषय आहे, फिजिक्स एक विषय आहे, बायोलॉजी बॉटनी हे ते याला विषय म्हणतात सब्जेक्ट्स हायस्कूलमध्ये. भूगोल हा विषय आहे. पण हे इंद्रियाचे विषय याचं ज्ञान नाही. आणि इंद्रियावरती नियंत्रण सेन्स कंट्रोल या गोष्टीची चर्चाच नाही जगामध्ये. भोग भोगा एन्जॉय असा प्रचार आहे. आलिंगन द्या हे करा ते करा, दारू प्या, दारूच्या सर्व जाहिराती. एका तरुणानं मुंबईमध्ये आपली छाती फाडून दाखवली. एक जाहिरात होती, त्या जाहिरातीमध्ये त्यांनी दाखवलेलं होतं की उन्हाळ्याचे दिवस होते, त्या तरुणानं आपलं असं हनुमंता आणि छाती फाडून दाखवली. आतमध्ये कोण होतं, सीताराम होते की नाही हनुमंताच्या. या तरुणाच्या हृदयामध्ये लिमका बॉटल होती. लिमका कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट होती. कृष्ण हे विषय ये बाहर आए थे आत घुसले नाकातून तोंडातून डोळ्यातून कातडीतून सर्व विषय आतमध्ये प्रवेश करतात. ब्रह्मचारी जो आहे नारद मुनी म्हणता आहे गुरुकुलामध्ये ब्रह्मचारी राहून जाणतो आपल्या इंद्रियावरती काय करतो नियंत्रण करतो इंद्रियावरती अंकुश लावतो हत्तीच्या हत्तीचा माहोत म्हणतात ना माहोत माहोत बसतो ना वरती त्याच्या हातामध्ये काय असतो अंकुश असतो अंकुश लोखंडाचं सर हातामध्ये छोट्याशा अंकुशाच्या मदतीनं एवढा मोठा हत्ती तो थांबवतो किंवा वळवतो ए कधी कधी रिव्हर्स हत्तीला रिव्हर्स मध्ये नेतो अंकुशाच्या मदतीनं. ते ब्रह्मचारी ही आपल्या जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळपासून दुसऱ्या सकाळपर्यंत 7 days a week आठवड्यातले 7 ते 7 दिवस 4 आठवडे महिन्यातून 12 महिने वर्षातून काय करतो अहर्निश तो गुरुशास्त्रामध्ये राहतो आणि करतो काय दानतो आणखी पुढे काय काय करतो सांगितलेलं आहे आपल्या इंद्रियावरती. मी तर इंद्रियावरतीच म्हटलेलं आहे पण इंद्रिय आहे मन आहे मनावरती इंद्रियावरती आभा ठेवतो आपल्या जीवनाचा चार्ज आपल्या हातामध्ये घेतो. पाहिजे तिकडे इंद्रियांना भटकू देत नाही भटकू जर दिलं तर मग काय होतं ध्या येतो विषयान ओमसाम कृष्ण गीतेमध्ये सांगतो जो कोणी ध्यान करेल कशाचं ध्यान करेल विषयांचं ध्यान इंद्रिय आणि विषय शब्द स्पर्श रूप रस गंध हे काय हे विषय आहेत समज ना विषय कसा ना इंद्रिय आणि इंद्रियाचे विषय कृष्ण गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात तो ध्यान करतो ध्यायतो विषयान पुंसा ही माणसं किंवा जे तरुण आहेत ब्रह्मचारी असू शकतात आणि त्यांचं जर मनावरती कंट्रोल नसेल तर मग काय होईल त्याने विषयाचं केलेलं ध्यान त्याचा परिणाम काय संगस्थी सुपजाय त्या विषयामध्ये ते आसक्त होतील डोळ्यांना रूपाकडे जाऊ दिलं त्यावरती नियंत्रण नाही ठेवलं आपण डोळे बंद नाही केले आपण तिथून निघून नाही गेलो त्या रूपापासून बुद्धीचा वापर करून आपण हे समजलो नाही की हे रूप या रूपास ध्यान केल्यानं तुझा परिणाम काय होईल हा विचार नाही केला तर मग आहे तो विषयान कोणता संगस्थी सुपजाय तो व्यक्ती त्या विषयाचा पाठलाग करेल त्या रूपाचा पाठलाग करेल कान जातील जिथे इथे संगीत आहे, शब्द आहेत, भाषण आहे, हे आहे, ते आहे, संग असते ईश्वर, ज्यामध्ये आसक्त हो आपण. ब्रह्मचारी बनायचं म्हणजे काय? अनासक्त, अनासक्त, आसक्त आणि अनासक्त. माणसाचे दोन प्रकारची माणसं असतात जगामध्ये. काही माणसं आसक्त असतात, काही अनासक्त असतात. या ब्रह्मचारी बनायचं म्हणजे अनासक्त होण्याचा अभ्यास करतो ब्रह्मचारी. आपल्या इंद्रियांना, इंद्रियांच्या विषयाकडे जाऊ देत नाही. जो संबंध आहे तो कापतो, तोडतो, तो जोडत नाही, तो तोडतो. ब्रह्मचारी तोडतो, इतर माणसं जोडतो, जोडतात. तेव्हा असा प्रयत्न नाही केला आपण इंद्रियांना जाऊ दिलं, इंद्रियांच्या विषयी आठवलं, तर त्यामध्ये आसक्ती आणि आसक्तीनंतर संगस्ते शुभ जायते संगा संजायते काम, काम वासना उत्पन्न होते. काम वासना, कामाची काय? वासना, इच्छा. मनामध्ये विचार घोळू दिले, आपण ते रूप पाहिलं किंवा विषय पाहिला, विषय ऐकला, विषय आपण सुगंध गंध किंवा ते तर ते कार्य तर संपलं. पाहण्याचं, ऐकण्याचं, सोंगण्याचं, पिण्याचं ते कार्य तर संपलं. त्यानंतर मग मनाचं कार्य, मनामध्ये ते बिंबतं, मनामध्ये ते बसतं, मनामध्ये ते घोळतात विचार. इंद्रिय निग्रहानंतर मन निग्रह, मनावरती संयम. अगोदर इंद्रियावरती, त्यातून जर काही इंद्रियाचा विषय मनामध्ये घुसला जर असेल, पण वेळी सावधान होऊन त्याला बाहेर काढलं नसेल, त्यानं प्रवेश केला त्या इंद्रियाच्या विषयानं, मग तो इंद्रिया मनामध्ये तो घोळणार विचार. ते मनामधले विचार काढणं, त्याला ते इंद्रियाचं, इंद्रिय मनात मनावरती नियंत्रण, माइंड कंट्रोल. त्याला गीतेमध्ये भगवंत म्हणाले, शमः दमः, दोन शब्द. भगवद्गीता 18वा अध्याय श्लोक संख्या 43, या श्लोकामध्ये भगवंत ब्राह्मणाचा, ब्राह्मण कोण, कोला कोणाला म्हणायचं ब्राह्मण? दोन ब्राह्मण, एकाच ब्राह्मणाचे दोन लक्षणं सांगितले, शमः दमः, शमः दमः. शम म्हणजे इंद्रिय, माइंड कंट्रोल, मनाचं नियंत्रण, आणि दम म्हणजे इंद्रिय नियंत्रण. शमः दमः, शमः दमः. गुरोहितम ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांतो, पुढे काय नारद मुनी म्हणतात, गुरोहितम, गुरुचं हित करतो, गुरुची सेवा करतो, गुरुचं हित करतो, गुरुनी ज्या उद्देशानं आपला आश्रमाची स्थापना, संघटनेची स्थापना वगैरे केलेली आहे, त्यामध्ये तो सहायता करतो, सेवा करतो, अशा प्रकारे तो गुरुचं हित करतो असं म्हटलं. गुरुचं हित म्हणजेच भगवंताचं हित आहे. गुरुचं कार्य, गुरुची मिशन, गुरुच्या आश्रम स्थापने पाठीमागचा उद्देश भगवंताच्या उद्देशापासून वेगळा नसतो. म्हणूनच म्हटलं यश प्रसादात भगवत प्रसाद. भगवंत प्रसन्न झाले, गुरु प्रसन्न झाले, भगवंत प्रसन्न होतात. की गुरु हितम किंवा कृष्णाच्या हितम, कृष्णाचं हित, गुरुचं हित करतो म्हणजेच कृष्णाचं हित करतो, कृष्णाची सेवा करतो. तो आश्रमामध्ये राहण्याचा उद्देश तो गुरूंची सेवा करतो. दुसऱ्या शब्दामध्ये ब्रह्मचारी गुरुसेवी असतो. ब्रह्मचारी शिष्य गुरुसेवी असतो. आणि काय आणि कोणत्या कोणत्या शक्यता आहेत? एक गुरुसेवी असू शकतो असावं शिष्यानं किंवा ब्राह्मण ब्रह्मचार्यानं गुरुसेवी. कधी कधी शिष्य गुरुभोगी असू शकतो. गुरुभोगी, गुरुद्रोही, गुरुत्यागी, गुरुसेवी असे शिष्याचे किंवा ब्रह्मचार्याचे चार प्रकार. ब्रह्मचार्याचे प्रकार म्हणू शकत नाही, तो गुरुभोगी झाला म्हणजे ब्रह्मचारी तो पाहिलाच नाही एका दृष्टीने. गुरुच्या आश्रमामध्ये ज्या सुखसोयीचा उपभोग घेतो तो गैर फायदा घेतो तो त्यागी होण्याऐवजी अनासक्त होण्याऐवजी तो भोगी होतो, मग रोगी होतो, मग खर्च वाढवतो, मग तो अगोदर थोडा जिभेवरती नियंत्रण ठेवून जर आहार युक्त आहार केला त्यानं कृष्णाच्या आणि गुरूंच्या उपदेशानुसार, पोट म्हणे अर्ध अर्ध प्रसादाने भरायचं पोट. आणखी पाण्याने भरायचं एक चतुर्थांश, तीन भाग भरले एकूण चार. पोटाचे चार भाग किंवा चार जो काय आकार आहे त्याचे चार भाग जर आपण केले, दोन भरायचे प्रसादाने एक पाण्याने, आणि एक हवेसाठी शिल्लक ठेवायचा. हवा हवा हवेसाठी येणार फक्त प्रसादाने इथेपर्यंत भरायचं. प्रसाद दिसतो इथं. त्या वसन दांतोत्र झालं नाही, मग इंद्रियावरती नियंत्रण नाही झालं. किती खायचं, काय खायचं, केव्हा खायचं, कसं खायचं, त्याचे सर्व नियम आहेत. ब्रह्मचार्यासाठी नियम आहेत, त्याचं पालन जर नाही केलं तर मग तो एकतर झोपा काढणार, मग तो पोट भरलं की काय होतं, तिथे फॅक्टरी सुरू होते, पोट सक्रिय होतं. शहरातल्या ज्या क्रिया आहे त्यासाठी पेट्रोल आहे, ते काय रक्त आहे, रक्ता च्या मदतीनं हात हालतो, रक्त रक्त नसेल हातही हलत नाही, कोणतीच क्रिया होत नाही, रक्ताची आवश्यकता आहे. पोट जर जास्त भरलं तर शरीरातलं बरंच रक्त ते पचवण्यासाठी डोक्याकडं जर जाणारा रक्ताचा पुरवठा आहे त्यातला बरासा डायव्हर्ट करून पोटाच्या दिशेनं पाठवला जातो, अशी आतली व्यवस्था आहे. मग ते मेंदूला रक्त पोहोचत नाही किंवा पुरवठा कमी होतो, म्हणूनच मग डोकं काम करत नाही, डोळे उघडत नाहीत, आतमध्ये अंधार. अधिक प्रसादाचा हा एक दुष्परिणाम जो निद्रा तम गुण तमसो मा म्हणे तमसो मा ज्योतिर्गमाय अंधारामध्ये राहू नकोस हे ब्रह्मचार्या, कुठे जा प्रकाशाकडे जा. पण आपण जास्त खाल्लं की मग डोक्यामध्ये अंधार, प्रकाश पडण्याऐवजी डोक्यामध्ये अंधार पडू शकतो आपण, आणि अधिक खाल्ल्यामुळं काय होणार आहे, बीमारी हो, रोग वही वाढणार आहे. मग आपल्याकडून सेवा कमी होणार. गुरुर हितम म्हटलंय कशासाठी, आश्रमामध्ये गुरुर हितम तेव्हा इंद्रिय निग्रह करण्याऐवजी योगी होण्याऐवजी जर भोगी झालो आपण तर मग रोगी होणार आणि सेवाच नाही होणार, आपण खर्च होणार, आश्रमाचे पैसे आपण त्यामध्ये खर्च करणार, आपल्या वेळेचा जीवनाचा अपव्यय होणार, आणि शरीर माध्यम खलु धर्म साधनम, धर्मासाठी धर्माच्या कार्यासाठी पहिलं आणि महत्वाचं साधन कोणतं आहे, निरोगी शरीर. शरीरम आद्यम खलु निश्चितच धर्म साधनम, हे शरीर हे साधन आहे, भक्ती हे साध्य आहे, मतलब साध्य करायचं, भक्ती करायची, प्रचार करायचा, गुरुचं हित करायचं, कृष्णाची सेवा करायची, त्यासाठी शरीर पाहिजे, निरोगी शरीर पाहिजे. पण आपण युक्त आहार विहारस्य हे जर नाही केलं, युक्त आहार युक्त विहार, वेळेवरती झोपणं आहे, वेळेवरती उठणं आहे, हे ब्रह्मचार्याचे नियम आहेत, ब्रह्मचार्य आश्रमाचे. आवश्यकतेपेक्षा जास्त झोपतो त्याशिवाय आवश्यकतेपेक्षा कमी झोपतो, ते दोघेही कोण बनू शकत नाहीत, योगी बनू शकत नाहीत, भक्ती योगी बनू शकत नाहीत. युक्त संतुलन बॅलन्स आपल्या आहारामध्ये विहारामध्ये झोपण्यामध्ये उठण्यामध्ये, लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं, आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये झोपा काढायच्या नाही. हा ब्रह्मचार्यासाठी फार मोठा नियम आहे. brahmachari brahman param brahma param dhama jo param brahma hai kyacha prapti sathi jo acharan karto to paribhasha apan putkar sam mano sakto brahmachari 24 tasa madla to brahma murta hai ब्रह्म मुहूर्तामध्ये ब्रह्मचारी फार व्यस्त राहतो ब्रह्म मुहूर्त हा ब्रह्मचाऱ्याचा सीझन आहे आजकाल पावसाळ्यामध्ये सीझन कोणा छत्री विकणाऱ्याचा उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम वाल्याचा प्रत्येकाचे सीझन असतं त्या सीझनमध्ये त्याचा फायदा घेतात ते व्यापारी किंवा ते शेतकरी किंवा जे कोणी आहेत त्या ब्रह्मचारी काय करतो हा जो ब्रह्म मुहूर्ताचा काळ आहे सूर्योदयाच्या अगोदर एक तास 48 मिनिटं 2-1 तास अवधी आहे तो काळ सर्वोत्तम काळ भगवत प्राप्तीसाठीचा तो काळ अनुकूल काळ त्यावेळी ब्रह्मचार्याने खडबडून जाग होऊन कसं जागवायचं खडबडून जागवायचं म्हणजे पूर्ण जाग्रत उत्तिष्ठ जाग्रत वरान्य बोधत हे माणसामध्ये उठ जागा हो समजून घे म्हणजे वरदान प्राप्त झालेलं आहे या मनुष्य जीवनामध्ये दुर्लभ मनुष्य जीवन किती भाग्यवान आहेस तू हे माणसा समजून घे जागा हो उत्तिष्ठ त्याच वेळी आता भगवंतालाही उठवतात भगवंती उठतात या ब्रह्मचारी स्वतः उठून तो ब्राह्मण पुजारी असेल तर भगवंताला उठवतो भगवंताला प्रार्थना करतो भगवंता मने उठा आपण उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद त्रैलोक्यम मंगलम कुरु हे भगवंता उठा म्हणे आणि काय करा त्रैलोक्याचं मांगल्य वाढवा त्याच वेळी मंगल आरती असते मंगल आरती मांगल्य वाढवतात प्रातःकाळी सकाळी सकाळी सर्व पक्षी वगैरे उठतात कलियुगामध्ये सुद्धा पक्षी उठतात मी थोडा विचार करत होतो की पक्ष्यांना काही फरक नाही पडला तर कलियुग आहे म्हणून पक्षी उठतो पक्षी उठत होते पाठीमागच्या युगामध्ये पक्षी या युगामध्ये उठतात वा गुरुर हितम ब्रह्मचारी गुरु हितम साठी पश्चिम गुरु भोगी नसतो असू नये गुरु त्यागी गुरुचा त्याग म्हणजे भगवंताचा त्याग सर्व कृष्ण भाव भावना भावी जीवनाचा त्याग सर्व जीवनाचा विनाश गुरुद्रोही गुरुद्रोही जसा देशद्रोही आणि काय काय द्रोही असतात द्रोही गुरुद्रोही गुरुशी द्रोह ईर्ष्या द्वेष दासवत नीचो लक्षण सांगितली ब्रह्मचारीची. पुढे म्हणतात दासवत ब्रह्मचारी कसा असतो? दासवत दास दास जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास कृष्णाचा तो दास आहे, गुरुचा तो दास आहे, दासानो दास आहे दासवत. बॉसवत नाही बॉसवत बॉसिंग करणारा दादागिरी करणारा दासवत. म्हणूनच दास हा दास तो दास कृष्णदास गिरिराज दास प्रल्हाद दास राम दरबार राम दरबाराचा दास दास प्रत्येक जण कोण आहे? दास. फक्त नावाचा दास, फक्त नावानी दास नाही. जसं ते नावाचे गुरु आमच्या गावामध्ये जे गुरु होते त्यांना आम्ही गुरु म्हणत होतो, पण ते फक्त नावाचेच गुरु होते. कृती गुरु सारखी नव्हती, नाव होत गुरु सारखं. गुरु गुरुजी गुरुजी म्हणायच. आपली जी नाव आहेत नावामध्ये काय, प्रत्येक जण दास आहे दासवत. फक्त नावानी दास नाही तर करणी त्याची कृत्य त्याचा हावभाव त्याचे देवाणघेवाण सर्व व्यवहार. दुसऱ्या तो प्रभू म्हणतो, आपण स्वामी आहात, मी आपला दास आहे. दास सर्वंट असे भाषांतर केले. मेनियल सर्वंट म्हणजे कसला कसला दास? मेनियल तथा कथित तुच्छ. कोणतीही सेवा पडेल ती सेवा मेनियल. सफाईची सेवा कोणती सेवा? मीनी असो दास हवा. भगवान ज्यावेळे ब्रह्मचारी झाले बलराम आणि श्रीकृष्ण श्रीकृष्ण ब्रह्मचारी श्रीकृष्ण दास ब्रह्मचारी म्हणू शकत ते कोणाचे दास, पण ब्रह्मचारी झाले कृष्ण श्रीकृष्ण ब्रह्मचारी बलराम ब्रह्मचारी. श्रीकृष्ण आणि सुदामा पाठवला वनामध्ये सर्पण म्हणतात सर्पण सर्पण आणण्यासाठी आश्रमामध्ये स्वयंपाक होतो. त्यावेळी गॅस नसायचा, गॅस आली कळाला काही प्रगती तर नाही. कृष्ण आणि सुदामाला लाकड स्वयंपाकासाठी सर्प आणण्यासाठी पाठवलं. पावसाळ्याचे दिवस होते, आता पोहोचले वनामध्ये, सरपण एकत्र करत होते, तेवढ्यात पाऊस आणि वादळ वीज आणि जवळ प्रलय, प्रलयासारखी स्थिती झाली. प्रलयासारखी कृष्ण आणि सुदामा मधूनच परत फिरले नाही. नाही नाही, या सेवेसाठी पाठवलं आणि सेवा संपवली नाही. सर्पण अद्याप मी एकत्र केलं नाही, कसं जाऊ शकतो परत आश्रमामध्ये? जाऊ शकले असते पण गेले नाही. सेवाभाव सर्व अडचणी तोंड देत ते तेथेच थांबले. कदाचित आत्ता पाऊस संपेल, थोड्या वेळात संपेल. रात्रभर तिथेच राहिले. त्यांचे गुरु महाराज सांदीपानी मुनी पहाटे पहाटे शोधामध्ये निघाले. कृष्णा सुदामा प्रेम सौहृद समजलं पुढे सुदृढ सौहृद. गुरुशी जो संबंध आहे प्रेमाचा, स्नेहाचा, मैत्रीचा संबंध, किंवा गुरु वडिलासारखे पुत्र या शिष्य म्हणजे पुत्र या, वडील त्याच्या मित्रासारखा व्यवहार करू शकतात. मोठा झाला मुलगा तर म्हटलं थोडा एक वेगळा सन्मान स्थापित होतो. सरतेशेवटी सापडले सांदीपानी मुनीला, सापडले दोन शिष्य श्रीकृष्ण आणि सुदामा. त्यांची दृढ श्रद्धा, सुदृढ पुरं म्हणतात गुरु सुदृढ सौहृद. शिष्य कसा सुदृढ, दृढ श्रद्धा, स्थिरमती, पक्का संकाव, दृढ संकाव असलेला ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मचारी. किंवा श्रीकृष्ण सुदामा परत फिरले नाहीत मध्येच. अशा शिष्यावरती सांदीपानी म्हणून फार प्रसन्न झाले, आशीर्वाद दिले. म्हणे शिष्य श्रीकृष्णा, तू जे काय बोलशील तू सत्यच बोलशील, जे काय बोलशील ती वेदवाणी तुझ्या मुखातून निघेल. अशा प्रकारचे आशीर्वचन दिले. श्रीकृष्ण ब्रह्मचारी म्हणजे विद्यार्जन करणारा म्हणजे ब्रह्मचारी, विद्या कमवणारा, विद्या कमवतो. श्रीकृष्ण ही विद्या कमवत होते गुरुच्या आश्रमामध्ये, एवढे ध्यानपूर्वक ते ऐकायचे, शिकायचे. एका दिवसामध्ये एक विषय पास, संध्याकाळपर्यंत सर्टिफिकेट भेटत. दुसऱ्या सकाळी नवीन टॉपिक, नवीन विषय. संध्याकाळपर्यंत यामध्ये निपुण. तिसऱ्या दिवशी तिसरा टॉपिक संध्याकाळपर्यंत यामध्ये कुशल व्हायचे. 64 दिवसामध्ये 64 विषय कला शास्त्र विद्या ते शिकले. विद्यार्जन करून दाखवलं भगवंताने. ब्रह्मचार्यासारखे राहिले, ब्रह्मचारी आश्रमामध्ये सांदीपनी मुनीच्या आश्रमामध्ये राहिले. पाहिजे ते सेवा सरपण आवश्यक आम्ही म्हणतो केले जंगलामध्ये. वसंतांतो गुरुर हितम माधुकरीसाठी जायचे भगवान. सर्व शिष्य जायचे, सर्व ब्रह्मचारी जायचे, घरोघरी जायचे. भिक्षाम देही भगवंती जायचे. श्रीकृष्ण ही ब्रह्मचारी वेशभूषा ही ब्रह्मचारी. त्यांचे सर्व आचरण सर्व ब्रह्मचार्यासारखा. तुझ्या ग्रहस्थाच्या घरासमोर जायचे भगवान. श्रीकृष्ण ब्रह्मचारी त्यांची वाणी एवढी गोड, भिक्षाम थोडं माधुर्य त्यामध्ये. त्या घरातले लोक सर्व आकृष्ट व्हायचे. थोडं बाहेर धावत पळत यायचे भगवंताच्या सौंदर्याकडे पाहून आकृष्ट व्हायचे. मग काय पाहिजे ते त्या ब्रह्मचार्याला द्यायचे, जेवढं पाहिजे तेवढं. अधिकाधिक अधिकात अधिक द्यायचे, देतच राहायचे. त्यांना वाटायचं की आपण जर या ब्रह्मचार्याला काही दीक्षा देणं बंद केलं की मग तो पुढे जाईल. त्यापेक्षा चांगलं तो इथंच राहावा आमच्याच घरासमोर. हे हे आण ते आण ते म्हणे फळं घेऊन ये, एक म्हणे फुलं घेऊन ये, कपडे घेऊन ये. श्रीकृष्ण ब्रह्मचार्य आश्रमापर्यंत पोहोचेपर्यंत फार मोठं मोठी दक्षिणा मोठं ओज. इतर ब्रह्मचार्यांना जास्त काय भेटायचं नाही. इतर ब्रह्मचार्यांनी विचार केला की आपण वेगळं जाण्यापेक्षा आपण याच्या मागे जाऊया. श्रीकृष्णाला पुढे करायचे, त्याला पाहून सर्व आकृष्ट व्हायचे ग्रहस्थ. मग काय करायचे ग्रहस्थ, मानस देह गेह जो किच मोह अर्पिलो तुवा पदे अंध किशोर. मग त्यांचे मित्र दुसरे ब्रह्मचारी जे काही दक्षिणा भेटायची भिक्षा आपल्या डोक्यावरती कृष्ण पुढे तेव्हा ते प्रोसेशन सर्व शहरामध्ये. वेगळं वेगळं जायचं बंद केलं त्यांनी, कृष्णाच्या पाठीमागे जायचं. अशा प्रकारे श्री कृष्ण ब्रह्मचारी गुरुहितम आचरण हा सबत सुदृढ सौहृद हे सर्व श्रीकृष्णाने लक्षणं प्रकट केली. अशा प्रकारचे कार्य कर्तव्य రాత్రి జోక్తానా మాత్రం భగవంతుల అతడు శ్రీకృష్ణ ఆడుచాను. ఇప్పుడు బ్రహ్మచారి లైట్ ఆఫ్ జాలి గిన వాస్తా ఆరామది జోపాలి శ్రీకృష్ణ జోప్న వృందావన మధ్య రాత్రిభర జాగణ్యాచా అభ్యాస్ వృందావనం బాకీ జిల్లా జోపలే కృష్ణ ఉఠం వనా మధ్య పోసలే మురళీ వాజవలి సర్వ గోపి ఏకత్ర ఝాల్యా రాస్ క్రీడ రాత్రిభర కుంజ విహార్ బ్రహ్మచారి ఆశ్రమం మధ్య జోపాల తోడి ఆడుస్తాం జోప చేసిన బలరామ్ రూమ్ మేట్ అవుతాయి రూమ్ మేట్ సమా సార్ పార్ట్నర్ రూమ్ పార్ట్నర్ బలరామ్ అదున్ అదున్ ఉంటుంది పాయ చే మంగళారతిచి వేళ झाली थोड़ा झोप थोड़ा मंगलारती जागो थोड़ी झोप व्हायला पाहिजे. कृष्ण आपली अडचण सांगत असत कसा झोपणार माझ्यासाठी झोपण्याची वेळ नाही. శ్రీకృష్ణ బ్రహ్మచారి దానికి చెప్పిన నక్కల్ నాయ కావచ్చు आपण ब्रह्मचारीने जाणून घ्यायला भगवंताला जाणून घ्यायला तत्व भगवंताच तत्व राधा कृष्ण गोपी कृष्ण ते कृष्ण प्रेम आहे कृष्णांच जे प्रेम आहे सर्व जीवावरती भगवान प्रेम करतात. काही कृष्णाचे दास तर काही कृष्णाचे मित्र तर काही कृष्णाचे आई वडील तर काही कृष्णाचे गोपी गोपी भाव श्रृंगार रस माधुर्य सन्मान त्याचं तत्व त्यामध्ये राधा कृष्ण प्रणय विकृति प्रह्लादनी शक्ति राधा कृष्ण राधा भगवंता जी आल्हादनी शक्ति कसी कृष्णाला आल्हाद देते कृष्ण कृष्ण राधा कृष्ण गोपी ये अलौकिक कसा गोष्टिया है लीला है संबंध है त्यांना जर तत्वत आपण ज्यावेळी समजून घेऊ त्यावेळी आपण या जगातल्या काम वासनेपासून मुक्त होऊ. या जगातला जो रोग आहे काम रोग या जगातूनच आपण आलो आश्रमामध्ये त्यात रोग कमी अधिक प्रमाणावरती राहतोच रोग त्यामुळे या काम रोगातून हृत रोग ही म्हटलंय सुखदेव हृत रोग हृत म्हणजे हार्ट हृदय हृदय रोग म्हणजे काम वासना काम रोग यातून मुक्त होण्यासाठी कृष्ण प्रेम, राधा कृष्ण प्रेम जाणून घेणं, आपण या काम रोगातून मुक्त होऊ, या ब्रह्मचार्यासाठी जी आवश्यकता आहे ब्रह्मचर्याचं पालन, स्त्री संघापासून मुक्ती, त्याची आकर्षण आहे स्त्री पुरुषाचं आकर्षण, हे संपुष्टात आणण्यासाठी आपणाला एक प्रेम समजून घ्यायला हवं, कृष्णावरती प्रेम करायला हवं, आणि कृष्णाचं जे प्रेम आहे आपल्या भक्तावरती ते जर आपण समजून घेतलं तर आपण कामरोगातून आपण मुक्त होऊ शकतो. तेव्हा कृष्णाला माफ आहे, कृष्ण स्मरण करू शकतात युवतींचं, गोपींचं, राधेचं. आपल्यासाठी निषेध आहे, भगवंतासाठी ती विधी आहे, लीला आहे. आपल्या बद्धजीवासाठी निषेध आहे. भगवंताची नक्कल नाही करायची आपण. आता त्या गोष्टी शिकवण्यासाठी भगवंत स्वतः झाले ब्रह्मचारी, भगवंत स्वतः झाले संन्यासी, श्रीकृष्ण झाले संन्यासी. आणि त्या चैतन्य महाप्रभूच्या लीलेमध्ये चैतन्य महाप्रभूंनी ब्रह्मचर्याचं पालन, संन्यास धर्माचं जे एवढं कठोर पालन केलं, असा संन्यासी झालेला नव्हता आणि होणारही नाही, ना भूतो ना भविष्यती, असा असे संन्यासी होऊन गेले. भगवंत श्रीकृष्ण झाले संन्यासी. भक्तरूप पंचतत्वात्मकम कृष्ण, भक्तरूप स्वरूपकम भक्तावतार भक्ताख्यम नमामि भक्त शक्तिकम. भगवान पाच रूपामध्ये प्रगट झाले, पंचतत्व त्यामध्ये श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू त्यांनी जे संन्यास धर्माचं पालन केलं, ते भगवंताने शिकवलं, आपण आचरण करून भगवंताने आपणाला शिकवलेला. हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे.
भाई राधा कृष्ण प्रेम देणारा हे मंत्र आहे. राधा कृष्ण जी आराधना आहे, श्री विग्रह आराधना नित्यनाना श्रृंगार तन मंदिर मार्जना, जो मंदिर से मार्जन सफाई के कार्य दासवत ये सर्व कार्य करो, अपन कृष्ण प्रेम ये अपने मधे है, श्री कृष्ण प्रेम अपन सर्व कृष्ण प्रेमी आहोत. प्रत्येक जीव कसा आहे, कृष्ण प्रेमी आहे. दुर्दैवानं तो कामी झालेला आहे जगामध्ये, कामी. पण हे जग उलट आहे, हे जग सुलट आहे. भगवंताचं धाम सुलट, हे जग उलट. प्रभुपाद आजच मी प्रवचन ऐकत होतो, प्रभुपाद म्हणाले त्यावेळी पाऊस पडतो आकाशातून, ते जलबिंदू पावसाचे जे धारा आहेत स्वच्छ असतात, मैदा ते जमीनला स्पर्श करतास तर मलिन काय होत चिखलं होत पाण्याची जी स्थिती होते पृथ्वीच्या मातीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर तसेच आपली स्थिती आपण तसेच शुद्ध स्वच्छ पवित्र प्रेमी भगवंताचे भक्त या जगाच्या संपर्कामध्ये येऊन आपणही या जगासारखे झालं जगाच्या संपर्कामध्ये येऊन या ब्रह्मचारी बनायचं म्हणजे या जगातून बाहेर कसं पडू शकतो आपण त्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे नाही तर या जगाच्या संपर्कामध्ये येऊन आपण विसरून जातो ते जग ते भगवान ते भगवत प्रेम आपण या जगातलेच आहोत असं असा एक असा भ्रम आपल्या डोक्यामध्ये घुसतो त्यामध्ये फसतो आपण गोंधळात पडतो चक्र राऊंड अँड राऊंड किंवा जसा तो सिंहाचं की वाघाचं एक वाघ आणि वाघिणी त्यांचं लहानच काय शावक म्हणतात छावा लहानपणी तो मेंढ्याच्या कळपामध्ये तो फसला तिथेच तो राहू लागला वेगळा झाला वाघ आणि वाघिणी वाघ आणि वाघिन वाघ आणि वाघिन वाघिणी पासून तो वेगळा झाला ज्या ज्यावेळी प्रयत्न केला त्या वाघ आणि वाघिणीनं आपल्या अपत्याला वेगळं करण्याचा पण ते वाघ आणि वाघिणीना पाहून सर्व मेंढर दूर पळायचे त्यांचं जे काय छावाही घेऊन पळायचा इतर मेंढरासारखा त्या मेंढरामध्ये राहून मेंढरामध्ये राहून राहून तो मेंढरासारखा झाला त्याचा स्वभावही मेंढरासारखा मेंढरासारखाच तो आवाज करा मॅ लागला जीव लागला त्याचे जे आई वडील होते त्यांनी प्रयत्न नाही सोडला त्यांना वेगळं करायचं छावा आहे शावा की छावा आहे मेंढरू नाही कसं वेगळं करायचं त्या बऱ्याच दिवसाच्या महिन्याच्या प्रयत्नानंतर एक दिवशी त्यांना यश लाभलं वेगळं केलं त्या कळपापासून मग त्याला घेऊन गेले एका तलावाच्या काठावरती आणि ते म्हणाले आता बघ पाण्यामध्ये बघ तुमच्याकडे बघ तू आम्हाला आम्ही पाण्यामध्ये आहोत बघ तू आमच्यासारखा दिसतोस ना हा त्या शाव्याचं त्यांनी थोडं ब्रेन वॉशिंग केलं बुद्धीची थोडी सफाई केली चेतो दर्पण मार्जन तू म्हणे मेंढरू नाही तू मेंढरू नाही मान आहे म्हणा मेंढरू नाही मेंढरू नाही मी वाघ आहे मी वाघ आहे ત્યાં તે માણા લેતા હતા, અમે ગર્જના કરાય શીખવણા, મેન્ડ્રા સરખા મેં નહીં કરાય છે, તું વાઘ આવેશ, વાઘા સરખી ગર્જના કરાય છે, અમે ગર્જના કરું દાખવો તો આઈક આઈકલી તું ગર્જના કર, નહીં ગર્જના અભ્યાસ ટ્રેનિંગ દિલા જ્ઞાન ઝાલે થોડો યાર છાવાલા, આતા તો પ્રેક્ટિકલ પ્રત્યક્ષ ડેમોન્સ્ટ્રેશન, તું વાઘ આહે સિદ્ધ કરું દાખવાય ત્યાલા, તે ઘેવું ગેલે ત્યાલા ત્યાં ઠિકાણી મેન્ટ્રાચા કળફ હોતા, તેમાં તે મટલે આપણે છાવ્યાલા, આજ તુજી બારી, આજ તું ગર્જના કરે છે, અમે નહીં કર, ત્યાં દિવસે તેને ગર્જના કેલી, ગર્જના એકું સર્વ મેન્ડ્ર શાબાસ, તું વાઘ આયસ, તું વાઘ આયસ, શાબાસ વાઘા, શાબાસ વાઘા, હું તેજી ખાતરી પડલી મી કોણ આહે વાઘ, બ્રહ્મચારી આશ્રમ જગાતું જીવ યથાત વેગળે હોતા, બ્રહ્મચારી આશ્રમ બ્રહ્મચારી ગુરુ કુલે વસંત અંતો ગુરુ રીતમ આચરણ દાસ નીચો ગુરુ સુદૃઢ સૌરિદ, અશા પ્રકારચા ટ્રેનિંગ શિક્ષણ સાધના અસં વાતાવરણ, તે વાતાવરણમાં ત્યાં ઠેવલં જાતા જેણેકરું તો સમજેલ કે મી મી કોણ આહે, મી જીવ આહે, મી જીવાત્મા આહે, મી શરીર નહીં, મી શરીર નહીં, મી કોણ આહે, મી જીવાત્મા આહે, અને આ જીવાત્મા કોણ આહે, શ્રી કૃષ્ણ દાસ, કૃષ્ણાચા નિત્ય દાસ આહે, મી દાસોસ્મિ, 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 દાસ इतर भक्तांच्या गुरुजनांच्या वैष्णवांच्या इतर सिनियर ब्रह्मचार्यांच्या भक्तांच्या संगतीमध्ये नवीन आलेले भक्तही सर्व मिळून अभ्यास करतात, ઉદ્દેશ અસ્ત્ર પણ સાક્ષાત્કાર, ત્યાં ગોપી આત્મ સાક્ષાત્કાર, આત્મ સાક્ષાત્કાર તો વિજ્ઞાન આપણને શીખાય છે, અહીંયા જગતમાં જે કામ વાસના હૈ આશા પાશ સતેર બદ્ધે આશા આશે જે પાશા હૈ, મુક્ત હોય છે, ભક્ત હોય છે, સેવા કરે છે, કૃષ્ણ પ્રેમ જાગૃત કરે છે, જગત જગત મુક્ત હોય, જગાપાસન વેગળા હોય છે, અને અશા ઠિકાણી આશ્રમ આવે આપણને ધડે શીખાય છે આપણ કોણ આવો, ખરે કોણ આવો, હે કોણ, જે કોણ આશ્રમ સર્વ સાધુ શાસ્ત્ર આચાર્યાંચ્યા મતીના શકતા विठ्ठलाचं दर्शन होतं, विठ्ठली आपल्या कमरेवरती करकटावरी ठेवणी हा ठेवून काय सांगतात, बरं झालं तू आलास माझ्याकडे, इथं काय जास्त पाणी नाही, आतापर्यंत सागरामध्ये बुडलेला होतास, बुडत होतास, पण आता इथे जास्त पाणी नाही. किती पाणी आहे? थोडं पाणी. तू आता वाचलास, सागराच्या काठावरती पोहोचलास. स्कंधाच्या 12व्या अध्यायातला हा पहिला श्लोक आहे. संपूर्ण अध्यायच ब्रह्मचारी जीवनाविषयी आहे. पुढच्या ब्रह्मचारी क्लासमध्ये पुढचे श्लोक वगैरे आपण वाचू शकता, चर्चा करू शकता. आणखी काय काय मार्गदर्शन आहे या अध्यायामध्ये, आणखी काय काय अपेक्षित आहे ब्रह्मचार्याकडून. आधा काम नहीं करना है ना, केवल इंद्रिय निग्रह नहीं है, मन निग्रह भी है. इसीलिए भगवान ने जब कहा ब्राह्मण कौन है तो श्याम और दम का, श्यामा दमा और भी आगे बात है, श्याम और दम दोनों. सेंस कंट्रोल, माइंड कंट्रोल. सेंस कंट्रोल तो हुआ इंद्रिय, आपने कुछ किया, कुछ संयम किया. पापा जी वासना नको दाऊ दौड़ा क्या होनी आंधड़ा बरात नहीं, ऐसा कुछ आपने किया, आंखें बंद की या पापा से चले गए या कुछ किया. लेकिन जो उस समय भी देखा या पहले को जो देखा सुना है वो तो मन में बैठता ही है, बैठा हुआ है. वहाँ से उसको आउट करना है, निकालना है. उसने जो अड्डा जमाया है नहीं तो पुनः मन के वशीभूत होके पुनः इंद्रिय तृप्ति के साधन खोजेगा वो व्यक्ति. मिथ्याचारी बनेगा, पाखंडी घमंडी बनेगा. इंद्रियानि नियम्यादो, भगवान ने शुरुआत तो करनी है इंद्रिय नियम्य, फिर आगे मन है, वहां पर भी संयम. मन षष्ठाणि इंद्रियाणि, तो इंद्रियों के ऊपर मन है, मन के ऊपर बुद्धि है. और हम भगवान से प्रार्थना करते तो भगवान को बुद्धि देंगे. इस बुद्धि का उपयोग हमें करना है, मन के संयम के लिए, इंद्रियानि मनोबुद्धि भगवान गीता के तीसरे अध्याय में कहा है, जो काम नामक जो शत्रु है उसके तीन अड्डे हैं शरीर में, एक है इंद्रिय, दूसरा है मन, तीसरी है बुद्धि। इन तीनों स्थानों से उसको हटाना है। जही भगवान गीता में कह रहे हैं, शत्रु को जही, इसका उसको दंड दो, काम नाम के शत्रु को दंड। कौन सा दंड? इसकी जान लो। तो खा के फेंक दो, इसके साथ कुछ साम दाम भई दंड जो की नीति है, और तीन काम में नहीं आएगी, साम दाम या दान भेद, इसको दंडित करो भगवान के। दंड, और कौन सा दंड? काम को मृत्यु दंड, किल, यही मतलब इसकी, इसकी हत्या करो। तो ये बाहर से जब आता है काम विषय, तो पहले इंद्रिय तो बात गेट पर उसको रोका नहीं, तो फिर मन तक शत्रु जाएगा, और वहाँ भी संयम नहीं है, वहाँ भी कोई रोक टोक नहीं है, तो फिर बुद्धि तक जाएगा, और बुद्धि जब कब्जे में गई, शत्रु के कब्जे में बुद्धि, तो ड्राइवर है, तो फिर गए काम से। तो ये सब अभ्यास डेली का अभ्यास है, फिर अभ्यास ही नहीं तो कौन दे ही वही रात ही नहीं तो कोई। अर्जुन ने भी कहा था मुश्किल है, तो भगवान भी मान गए, हाँ मुश्किल तो है लेकिन असंभव नहीं है, इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल, समझे, डिफिकल्ट कठिन है लेकिन असंभव नहीं है, भगवान भी मान गए। चंचलम ही मन कृष्ण ये सब प्रमादी बलवद्रम वायोरिव सुदुष्करम, ये सब सही है, तो भगवान तो जानते ही, मन के सृष्टा कौन है, मतलब मन की सृष्टि में तो भगवान ने की है, अर्जुन के सब कहने की जरूरत तो नहीं थी, अपना अनुभव अर्जुन कह रहा है लेकिन वो सब सृष्टि भगवान की है, भगवान जानते हैं मन चंचल है, कठिन है, ये है वो है, लेकिन तो भी संभव है उसे मुक्त होना, उससे बाहर आना, ये सारा संभव है, इसकी विधि भगवान समझा। ज्ञान का अभ्यास और वैराग्य, ये दो साधन बताए भगवान। अभ्यास मतलब क्या? अभ्यास किसको कहते हैं? हाँ, प्रैक्टिस। प्रैक्टिस किसको कहते हैं? किसको प्रैक्टिस कहते हैं? बारंबार। इसको प्रैक्टिस कर, बारंबार प्रैक्टिस, टाइपिंग का प्रैक्टिस या जो भी हर चीज का प्रैक्टिस। प्रैक्टिस प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। प्रैक्टिस करने से भी परफेक्ट। जो घोड़े पर सवार होना, सवार होना आसान नहीं होता। घोड़े के पीठ पर, गधे के पीठ पर ज्यादा, या भैंस के पीठ पर बैठना और भी आसान है। हम लोग बैठते थे लेकिन घोड़े के पीठ पर आसान नहीं है। कई बार लोग कई बार गिर जाते हैं। ये तो घोड़ा इतना टॉल, इतना ऊंचा होता है और बलवान होता है, अब ठीक से बैठे भी नहीं तब तक दौड़ना शुरू करता है। लेकिन जो ये रेस कोर्स कराने प्रतियोगिता जो भी इसमें छोड़ना है अभ्यास करता है, तो फिर हर अपयश से वो सीखता है। नेक्स्ट टाइम मैं समझ गया ऐसा करूँगा, वैसा करूँगा, वैसा करूँगा, वैसा करूँगा। पर एक दिन फिर वो घोड़े पर ऐसा बैठता है मानो जमीन पर बैठा है, आराम से बैठा है, दौड़ रहा है घोड़ा 100 miles पर और जा रहा है, अपने बैठा रहता है। तो अभ्यास का और फिर भगवान जी आ जाते हैं, हमारा अभ्यास देख के, हमारा प्रयास देख के फिर भगवान सहायता के लिए आ जाते हैं। जैसे उस चिड़िया के सहायता में आ गए, चिड़िया का अंडा समुद्र ने दे दिया, डूब गया तो चिड़िया बहुत प्रार्थना तो की समुद्र दादा बाबा देवता, लेकिन समुद्र ने कुछ नहीं सुना। उसने सुदृढ़ ब्रह्मचारी का सुदृढ़ संकल्प, ऐसा संकल्प तो चिड़िया ने संकल्प लिया, हम तुम नहीं लौटाओगे तो मैं क्या करूंगी, उनको सुखा दूंगी। उसने शुरू की एक बूंद लेके समुद्र से थोड़ा पानी लिया छोच में, छोड़ दिया, लौट के आई छोड़ दिया। चिड़िया सोच रही एक दिन इस समुद्र में पानी नहीं रहेगा तो जहाँ मेरा अंडा जहाँ भी है माय एग मुझे मिल जाए, एक दिन मिल जाए। तो प्रयास में जब थी चिड़िया तो प्रयास देके गरुड़ जी आए, जब वहां से जा रहे थे गरुड़ जी ने देखा चिड़िया का प्रयास, तो पास में आके सारी कहानी सुनी चिड़िया की, ऐसा संकल्प। फिर गरुड़ ने समुद्र से निवेदन किया, आह्वान किया, ए निकालो कहाँ अंडा। तो गरुड़ तो खगेंद्र है, पक्षों का राजा है, भगवान का वाहन है, तो उसने जब ऑर्डर किया तो समुद्र देवता आ गए, प्लीज चिड़िया को लौटा दिया। निश्चय भगवान देखेंगे तो हमसे जितना संभव है ह्यूमनली पॉसिबल उतना हम करें, तो फिर बचा हुआ भगवान को छोड़ दे, भगवान को जो भी शॉर्ट फॉल है जो भी अधरा भगवान करे। गॉड हेल्प्स दोज दोज हु हेल्प देमसेल्व्स। पास बल है उसके पास जाओ, एक भक्त ने पूछा ना आई वॉन्ट टू बी एंथुजियास्टिक, मैं उत्साही भक्त बनना चाहता हूँ। तो उसको सलाह दी गई कि तुम आश्रम के उत्साही भक्त को ढूंढो, उसका संग करो। उत्साही भक्त के संग में क्या होगा, तुम भी उत्साह का अनुभव करोगे, उत्साह वर्धन होगा। तो जो निर्धन है उसको क्या करना चाहिए, किसी धनी के पास जाओ, कोई दुर्बल है हृदय दौर्बल्यम है तो क्या करना चाहिए, उसको उसका दिल उसके पास जाओ, उससे पूछो, वो बताएंगे। गीता तो उसी उद्देश्य का है, अर्जुन तुम ऐसे हो, तुम ऐसे हो, तुम्हारा हृदय हृदय दौर्बल्यम श्री उत्तिष्ठ उठो, सारा गीता का उपदेश भगवान सुनाए। अंत में क्या हुआ, अर्जुन को बल मिला, बुद्धि बल, अर्जुन खड़े हो गए, बैठे थे उठे और परिषे वचनम तब मैं आपके प्रश्नों का पालन करूंगा। तो क्या करना चाहिए, तो फिर भगवद गीता को सुनना चाहिए, ये भी कहा जा सकता है। और जो शुरुआत में दुर्बल बने थे, हृदय दौर्बल्यम उन्होंने प्रदर्शन किया, गीता को सुने हो गए, बलवान हो गए। तो स्ट्रॉन्ग डिवोटी के साथ उसका फायदा भी उठाना चाहिए, स्ट्रेंथ हमको कैसे मिल सकती है। इलेक्ट्रिसिटी है उसका जो फ्लो है, जहाँ ज़्यादा वोल्टेज है वहाँ से लोअर वोल्टेज की ओर नेचुरली वो उसका फ्लो चलता है। लेकिन हाई वोल्टेज से लो वोल्टेज बीच में वायर होना चाहिए, फिर उसको ऑन भी करना चाहिए। तो हम अगर जाएंगे कोई हाई वोल्टेज fired up to the fired up devotee to as a Usai or Balavan, strong. As a devotee ke paas jao, bas samman sthapit karo unse, vedan karo. नम्रता प्रदर्शन करो प्रणाद भी सुनी चेन करो रभी सहिष्णुना अमानिना मानदेना कीर्तन विकीर्तन सदा कीर्तन करते रहोगे बलवान हो जाओगे जब ऐसे वक्त के बाद जाते नम्र बन के उसे सीखो समझो अगरबत्ती को जलाना है तो क्या करते हम लोग जुटाते हैं ना अगरबत्ती ऐसा कभी नहीं जलाते उसका जलना थोड़ा कठिन होगा ऐसा करेंगे तो फिर वो जल जाती है जलती है हम भी अगर किसी से कुछ सीखना है समझना है तो हम है ऐसा अगर तो जो फ्लो है ये भाव नहीं है ये भाव मुस्ते हो फिर ब्लॉकेज हो जाएगा करंट का ब्लॉकेज हो जाएगा शॉर्ट सर्किट हो जाएगा टेक्निकली इसका रेजिस्टेंस कहते हैं रेजिस्टेंस रेजिस्टर इससे लाभान्वित नहीं होंगे इसलिए विनम्रता का अपना स्थान है आध्यात्मिक जीवन में साइकी कांग्रेगेशन हाँ रास्ता स्टूडेंट्स आना था क्या वो हाँ उनके साथ कौन गया उनके साथ मॉर्निंग में
ये जो लेने लोकनाथ स्वामी महाराज की
जय
श्री प्रभुपाद की
जय बंद करना इसके बाद ले जाओ